आकाशवाणी मुंबई। नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज शेतकरी सन्मान निधीचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार। राज्यातल्या 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ। लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रकरणी इंडिया आघाडीच्या खासदारांची सेबीकडे तक्रार। यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमध्ये। चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धी दर 7.2% राहण्याचा फिच रेटिंगचा अंदाज। आणि T20 विश्वचषक स्पर्धेतले सुपर 8 देश निश्चित। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसीतल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत। 9.26 कोटी शेतकऱ्यांना याद्वारे 20,000 कोटी रुपयांहून अधिक लाभ होणार आहे। राज्यातल्या सुमारे 90,48,000 शेतकऱ्यांना या योजनेचे 1,845 कोटी रुपये मिळणार आहेत। देशातल्या 11 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 3,00,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ झाला आहे। याच कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वयंसहाय्यता गटातील 30,000 अधिक महिलांना कृषी सखी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येणार आहे। निवडक 50 कृषी विकास केंद्रांवरही विशेष कार्यक्रमांचं आयोजन यावेळी केलं जाणार आहे। लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रकरणी इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज सेबीकडे तक्रार केली। हे एक्झिट पोल राजकीय हेतूनं प्रेरित होते। त्यांनी शेअर बाजारात हस्तक्षेप केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, सागरिका घोष, साकेत गोखले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे। निकाल जाहीर झाले त्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली, त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झालं। याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सेबीच्या प्रतिनिधींची मुंबईत भेट घेऊन केली। भाजपा नेते अमित शहा यांनी वारंवार समभाग खरेदीचे सल्ले दिले, याचीही चौकशी करण्याची मागणी केल्याचं कल्याण बॅनर्जी यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। यापूर्वी या खासदारांनी शरद पवार यांची भेट घेतली। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांच्यासोबत काल नवी दिल्लीत बैठक घेतली। यावेळी डोवाल आणि सुलिवन यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत चर्चा केली। सहउत्पादन, सहविकास आणि संशोधन आणि विकासाच्या संधींवर लक्ष केंद्रीत करण्याचं उद्दिष्ट असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे। या बैठकीत समविचारी देशांसोबत समन्वय वाढवून तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची वचनबद्धता दोन्ही देशांनी व्यक्त केली। या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि अधिक समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्र निर्माण होईल असं अमेरिकेनं म्हटलं आहे। जम्मू काश्मीरमधल्या रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगरमधल्या राजभवन इथं काल उच्चस्तरीय बैठक झाली। झेड मोर बोगदा, जम्मू रिंग रोड, उधमपूर रामबन रस्त्याचे चौपदरीकरण या आणि अशा इतर महत्वाच्या प्रकल्पांवरही या बैठकीत चर्चा झाली। सिक्कीममधल्या चुंगथांग भागात पूर परिस्थितीमुळे अडकलेल्या 500 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात सीमा रस्ते संघटन आणि मंगन जिल्हा प्रशासनाला आज यश आलं। अतिवृष्टी, खराब हवामान आणि भूस्खलनामुळे अत्यंत आव्हानात्मक बनलेल्या परिस्थितीत सुद्धा सीमा रस्ते संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य सुरूच ठेवलं। इतर अडकलेल्या पर्यटकांची लवकरच हवाई मार्गानं सुटका करण्यात येईल, त्यासाठी 6 हेलिकॉप्टर्स बागडोगरा इथं तयार ठेवण्यात आली आहेत अशी माहिती मंगन जिल्हा प्रशासनानं दिली आहे। ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि डिजिटल क्रांतीत गावांना समाविष्ट करून घेण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या 5G इंटेलिजंट व्हिलेज आणि क्वांटम एन्क्रिप्शन अल्गोरिदम या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत। तंत्रज्ञान आराखडा, विकास आणि दूरसंचार उत्पादनं आणि उपायांचं व्यापारीकरण या बाबींशी संबंधित उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना, स्टार्टअप्स, सरकारी विभागांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे। कृषी, शिक्षण, आरोग्य, व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या मूलभूत विकासाच्या क्षेत्रांमध्ये 5G तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून ग्रामीण भागात आमूलाग्र बदल घडवून आणणं हे 5G इंटेलिजंट व्हिलेज या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे, तर क्वांटम एन्क्रिप्शन अल्गोरिदम या उपक्रमाच्या माध्यमातून क्वांटम मेकॅनिक्सच्या सहाय्यानं ग्रामीण भागात डिजिटल संवाद साधनं निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. योग आणि भरडधान्याच्या संबंधित जागरुकता निर्माण करून लोकांचं आयुष्य सुदृढ करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सरपंचांना केलं आहे. पंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि इतर ठिकाणी योग आधारित कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं आवाहन त्यांनी सरपंचांना पत्र लिहून केलं आहे. स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. यामुळे सुदृढ राष्ट्र निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना बळ मिळेल असं प्रधानमंत्री म्हणाले. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमध्ये शेर ए कश्मीर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यात सहभागी होतील अशी माहिती आयुष खात्याचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. योगासनांवर आधारित प्रोफेसर आयुष्मान योग विशेष या कॉमिक पुस्तकाचं अनावरणही त्यांनी आज केलं. यामुळे लहान मुलांना योगासनांमध्ये अधिक रुची निर्माण व्हायला मदत होईल. कॉमन योग प्रोटोकॉलच्या पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचं अनावरणही त्यांनी केलं. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धीदर 7.2% राहील अशी शक्यता फिच रेटिंग्जनं वर्तवली आहे. मार्च महिन्यात त्यांनी 7% वृद्धीदराचा अंदाज वर्तवला होता. वाढलेली गुंतवणूक आणि वाढलेल्या खर्चामुळे यात सुधारणा केल्याचं फिचनं म्हटलं आहे. जागतिक वृद्धीदर 2.4%ऐवजी 2.6% असेल असंही फिचनं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या नौदलानं सागरी हद्दीत घुसखोरी केल्याबद्दल नेदुनथिवूजवळ आज 4 भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेतलं. त्यांना पुढच्या चौकशीसाठी कनके सनथुराई बंदरात नेण्यात आलं आहे. चित्रपटांमधल्या योगदानाबद्दल चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना दक्षिण आफ्रिकेचा प्रतिष्ठित नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत. 7व्या नेल्सन मंडेला बालचित्रपट महोत्सवात बालचित्रपटांमध्ये त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. टी20 विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 संघ निश्चित झाले आहेत. सुपर 8च्या पहिल्या गटात भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अफगाणिस्तान, तर दुसऱ्या गटात अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सुपर 8 फेरीतला पहिला सामना उद्या अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत खेळला जाईल, तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 20 मे रोजी हा सामना होणार आहे. दोन्ही गटातल्या प्रत्येकी 2 सर्वोत्तम संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे. भारताच्या अंकिता रैना हिनं इटलीत होत असलेल्या WTA वेनेतो ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. तिने चेक रिपब्लिकच्या डोमिनिका साल्कोव्हा हिचा 7-5-6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. वन्यजीवांचं नैसर्गिक अधिवास त्यांच्या मूळ स्वरूपात जतन करण्यासाठी युरोपियन युनियनच्या पर्यावरण मंत्रालयानं निसर्ग जतन कायद्याला मान्यता दिली आहे. सार्वजनिक लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून या निर्णयावर मतदान घेण्यात आलं होतं. अनेक वर्षांपासून याविषयी लढा सुरू होता. हिरवीगार वनं पुन्हा तयार करणं, नद्यांची खोरी आणि त्यांचे प्रवाह त्यांच्या मूळ स्वरूपात आणणं हा निसर्ग जतन कायद्याचा मुख्य उद्देश आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शास्त्रज्ञ निशांत अगरवाल याच्या वैयक्तिक संगणकात आयएसच्या हेरांनी 3 ऍपच्याद्वारे घुसखोरी करून माहिती चोरी केल्याचं तपासात उघडकीला आलं आहे असं उत्तर प्रदेशचे दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी पंकज अवस्थी यांनी म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन या आठवड्यात उत्तर कोरियाला भेट देणार आहेत. रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातली द्विपक्षीय भागीदारी पुन्हा सुरू होण्याची शक्यता असताना पुतीन यांच्या भेटीचं नियोजन करण्यात आल्याची माहिती उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज शेतकरी सन्मान निधीचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार. राज्यातल्या 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ. लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रकरणी इंडिया आघाडीच्या खासदारांची सेबीकडे तक्रार. यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमध्ये. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धीदर 7.2% राहण्याचा फिच रेटिंग्सचा अंदाज आणि टी20 विश्वचषक स्पर्धेतले सुपर 8 देश निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.